श्रीवल्लभेति वरदेति दयापरेति भक्तप्रियेति भवलुण्ठनकोविदेति नाथेति नागशयनेति जगन्निवासेति आलापिनं प्रतिदिनं कुरु मां मुकुन्द जयतु जयतु देवो देवकी नन्दनोऽयं जयतु जयतु कृष्णो वृष्णिवंशप्रदीपः जयतु जयतु मेघश्यामलं कोमलाङ्गो जयतु जयतु पृथ्वी भारनाशो मुकुन्दः मुकुन्दमूर्ध्ना प्रणिपात्य याचे भवन्तमेकान्तमियन्तमर्थम् अविस्मृतिस्त्वच्चरणारविन्दे भवे भवे मे स्तु भवत्प्रसादा नाहं वन्दे तव चरणयोर्द्वन्द्वमद्वन्द्वहेतोः कुम्भीपाकं गुरुमपि हरे नारकं नापनेतुम् रम्या रामा मृदुतनुलता नन्दनेनापिरन्तुं भावे भावे हृदय भवने भावयेयं भवन्तम् नास्ताधर्मे नवसुनिचये नैव कामोपभोगे यत् भाव्यं तद्भवतु भगवन् पूर्वकर्मानुरूपम् एतत् प्रार्थ्यं मम बहुमतं जन्म जन्मान्तरेऽपि त्वत्पादाम्बोरुहयुगगता निश्चला भक्तिरस्तु दिवि वा भुवि वा ममस्तु वासो नरके वा नरकान्तकप्रकामम् अवधीरितशारदारविन्दो चरणो ते मरणेऽपि चिन्तयामि चिन्तयामि हरिम् एव सन्ततं मन्दमन्दहसित आननमम्बुजं नन्दगोपतनयं परात्परम् नारदादिमुनिवृन्दवन्दितम् करचरणसरोजे कान्तिमन्नेत्रमीणे श्रममुषिभुजवीची व्याकुले गाधमार्गे हरिसरसि विगाया पीयते जोजलोघम् भवमरुपरि खिन्ना क्लेशमद्य त्यजामि सरसि जनयने शशङ्खचक्रे मुरभिदिमा विरमस्वचित्तरन्तुं सुखतरम् अपरं न जातु जाने हरिचरणस्मरणामृतेन तुल्यम् माभिर्मन्दमनो विचिन्त्य बहुधा यामीश्वरं यातना ನೈವಾಮಿ ಪ್ರಭವಂತಿ ಪಾಪರಿಪವ ಸ್ವಾಮಿ ನನು ಶ್ರೀಧರ ಆಲಸ್ಯಂ ವ್ಯಪನೀಯ ಭಕ್ತಿ ಸುಲಭಂ ಧ್ಯಾಯಸ್ಯ ನಾರಾಯಣಂ ಲೋಕಸ್ಯ ವ್ಯಸನಾಪನೋದನಕರೋ ದಾಸಸ್ಯ ಕಿಂ ನ ಕ್ಷಮಾ ಭವಜಲದಿಗತಾನಾಂ ದ್ವಂದವಾತಾತಾನಾಂ ಸುತದುಹಿತ್ರಕಲತ್ರತ್ರಾಣಭಾರಾರ್ದಿತಾನಾಂ ವಿಷಮ ವಿಷಯತೋ ಯೇ ಮಜ್ಜತಾಂ ಆಪ್ಲವಾನಾಂ ಭವತು ಶರಣಮೇಕೋ ವಿಷ್ಣು ಪೋತೋ ನರಾಣಾಂ ಭವಜಲಧಿಂ ಅಗಾಧಂ ದುಸ್ತರಂ ನಿಸ್ತರೇಯಂ ಕಥಮಹಮಿಹ ಚೇತೋ ಮಾಸ್ಮಗಾ ಕಾತರತ್ವಂ ಸರಸಿಜದೃಶಿ ದೇವೇ ತಾರಕೀ ಭಕ್ತಿರೇಕಾ ನರಕಭಿಧಿ ನಿಷನ್ನಾ ತಾರಯಿಷ್ಯತ್ಯವಶ್ಯಂ ತೃಷ್ಣಾತೋ ಯೇ ಮದನ ಪವನೋ ದುತ್ತಮೋಹುರ್ಮಿಮಾಲೇ ದಾರಾವರ್ತೆ ತನಯ ಸಹಜ ಗ್ರಾಹ ಸಂಗಾಕುಲೇ ಚ ಸಂಸಾರಾಖ್ಯೆ ಮಹತಿ ಜಲದೋ ಮಜ್ಜತಾಂ ನ ಸ್ತ್ರಿಧಾಮಂ ಪಾದಾಂಬೋಜೆ ವರದ ಭವತು ಭಕ್ತಿನಾವಂ ಪ್ರಯಚ್ಛ ಪೃಥ್ವೀ ರೇಣು ಅನುಪಯಾಂಸಿ ಕಣಿಕಾ ಫಲ್ಗು ಸ್ಫುಲ್ಲಿಂಗು ಲಘು ತೇಜೋ ನಿಶ್ವಸನ ಮರುತನುತರಂ ರಂಧ್ರಂ ಸುಸೂಕ್ಷ್ಮಂ ನಭ ಕ್ಷುದ್ರಾರುದ್ರಪಿತಾಮಹಾಪ್ರಭೃತಯ ಕೀಟಾ ಸಮಸ್ತಾಸುರಾ ದ್ರಷ್ಟೇಯತ್ರ ಸತಾರಕೋ ವಿಜಯತೆ ಶ್ರೀಪಾದಧೂಲೀಕಣ ಹೇ ಲೋಕಾ ಶೃಣುತ ಪ್ರಸೂತಿ ಮರಣ ವ್ಯಾಧೇಶ್ಚಿಕಿತ್ಸಂ ಇಮಂ ಯೋಗಜ್ಞ ಸಮುದಾಹರಂತಿ ಮುನಯೋ ಯಂ ಯಾಜ್ಞವಲ್ಕ್ಯಾದಯ ಅಂತ ಜ್ಯೋತಿರಮೇಯಮೇಕಮೃತಂ ಕೃಷ್ಣಾಖ್ಯಮಾಪೀಯತಾಂ ತತ್ಪೀತಂ ಪರಮೌಷಧಂ ವಿತನುತೇ ನಿರ್ವಾಣಮತ್ಯಂತಿಕಂ ಹೇ ಮರ್ತ್ಯಾ ಪರಮಂ ಹಿತಂ ಶೃಣುತು ವೋ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಸಂಕ್ಷೇಪತ ಸಂಸಾರಾಣವಮಾಪದೋರ್ಮಿ ಬಹುಲಂ ಸಮ್ಯಕ್ ಪ್ರವಿಶ್ಯ ಸ್ಥಿತ ನಾನಾ ಜ್ಞಾನಮಪಶ್ಯ ಚೇತಸಿ ನಮೋ ನಾರಾಯಣೇತಿ ಅಮುಂ ಮಂತ್ರಂ ಸ ಪ್ರಣವಂ ಪ್ರಣಾಮ ಸಹಿತಂ ಪ್ರಾವರ್ತಯತ್ವಂ ನಾಥೇನ ಪುರುಷೋತ್ತಮೇ ತ್ರಿಜಗತಾಂ ಏಕಾಧಿಪೇ ಚೇತಸಾ ಸೇವ್ಯೇ ಸ್ವಸ್ಯ ಪದಸ್ಯ ದಾತರಿ ಪರೇ ನಾರಾಯಣೇ ತಿಷ್ಠತಿ ಯಂ ಕಂಚಿತ್ ಪುರುಷಾಧಮಂ ಕತಿಪಯ ಗ್ರಾಮೇಶಮಲ್ಪಾರ್ಥದಂ ಸೇವಾಯೈ ಮೃಗಯಾ ಮಹೇ ನರಮಹೋ ಮೂಢಾವರಾ ಕವಯಂ ಬದ್ಧೇನಂಜಲಿನಾ ನಟೇನ ಶಿರಶಾ ಗಾತ್ರೇ ಸರೋ ಮುದ್ಗಮೇ कण्ठेन स्वरगद्गदेन नयने उद्दीर्ण बाष्पाम्बुना नित्यं त्वच्चरणारविन्दयुगलं ध्यानमृतास्वादिनम् अस्माकं सरसीरुहाक्षसततं सम्पद्यतां जीवितं यत्कृष्णप्रणिपातधूलिधवलं तद्वर्ष्म तद्वैशिर ते नेत्रे तमसोज्जिते सुरुचिरे याभ्यां हरिर्दृश्यते सा बुद्धि विमलेन्दुशङ्खधवला या माधवध्यायिनी सा जिह्वामृतवर्षिणी प्रतिपदं या स्तौति नारायणम् जिह्वे कीर्तय केशवं मुररिपुं चेतो भज श्रीधरम् पाणिद्वन्द्वसमर्चयाच्युतकथा श्रोत्रद्वयत्वं शृणु कृष्णं लोकयलोचनद्वयहरेर्गच्छाङ्ग्रियुग्मालयम् जिग्रग्राणमुकुन्दपादतुलसीं मूर्धान्नमाधोक्षजम् आम्नायाभ्यसनान्यरण्यरुदितं वेद्व्रतान्यन्वहम् मेदच्छेदफलानि पूर्तविधय सर्वं हुतं भस्मनि तीर्थानाम् अवगाहनानि च गज स्नानं विनायत्पद द्वन्द्वम्बोरुह संस्मृति विजयते देव स नारायण मदनपरिहारस्थितिं मदीये मनसि मुकुन्दपदारविन्दधानि हरनयन कृशानुना कृशोऽसि स्मरशिन चक्रपराक्रं मुरारे नाथे धातरि भोगि भोगशयने नारायणे माधवे देवे देवकी नन्दने सुरवरे चक्रायुधे शारङ्गिनी लीलाशेष जगत्प्रपञ्च जठरे विश्वेश्वरे श्रीधरे गोविन्दे कुरु चित्तवृत्तमचलम् अन्ये तु किं वर्तने माद्राक्षं क्षीणपुण्यां क्षणमपि भवतो भक्तिहीनां पदाब्जे मा श्रोस्यं श्राव्यबन्धं तव चरितमपास्यम् अन्यताख्यानजातम् मा स्मार्षं माधवत्वम् अपि भुवनपते चेतसा अपहनुवाना मा भुवं त्वत्सपर्याव्यतिकररहितो जन्मजन्मान्तरेऽपि मज्जन्मनः फलमिदं मधुकैटभारे मत्प्रार्थनीयमदनुग्रह एष एव त्वद्भृत्यभृत्यपरिचारकभृत्यभृत्य भृत्यस्य भृत्य इति मां स्मरलोकनाथ त्वं ब्रुवाणानि परं परस्तां मधुक्षरान्तीव मुदावहानि प्रवर्तय प्राञ्जलिरश्मि जिह्वे नामानि नारायणगोचराणि नमामि नारायणपादपङ्कजम् करोमि नारायणपूजनं सदा वदामि नारायणनामनिर्मलम् स्मरामि नारायणतत्त्वमव्ययम् श्रीनाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण भक्त प्रियचक्रपाणि श्रीपद्मनाभाच्युतकैटभारे श्रीराम पद्माक्ष हरे मुरारे अनंत वैकुंठ मुकुंद कृष्ण गोविंद दामोदर माधवेति वक्तुं समर्थोऽपि न वक्ति कश्चित् अहो जनानां व्यसनाभिमुख्यम् भक्तापायभुजङ्गगारुडमने त्रैलोक्यरक्षामणि गोपीलोचन चातकाम्बुदमणि सौन्दर्यमुद्रामणि यः कान्तमणि रुक्मिणी गणकुच द्वन्द्वैकभूषामणि श्रेयो देवशिखामणि दिशतु नो गोपालचूडामणि शत्रुच्छेद एकमन्त्रं सकलमुपनिषद् वाक्यसम्पूज्य मन्त्रम् संसारोच्छेदमन्त्रं समुचिततमस सङ्गनिर्याणमन्त्रम् सर्वैश्वर्येकमन्त्रं व्यसनभुजग सन्दस्तसन्त्राणमन्त्रम् जिह्वे श्रीकृष्णमन्त्रं जप जप सततं जन्मसाफल्यमन्त्रम् व्यामोह प्रशमौषधं मुनिमनो वृत्तिप्रवृत्त्यौषधं दैत्येन्द्रार्तिकरौषधं त्रिभुवने सञ्जीवनैकौषधं भक्तात्यन्तहितौषधं भवभय प्रध्वंसनैकौषधम् श्रेयप्राप्तिकरौषधं पिबमन श्रीकृष्णदिव्यौषधम् कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्तम् अद्वैव मे विशतु मानसराजहंसः प्राणप्रयाणसमये कफवातपित्तै कण्ठावरोदनविधो स्मरणं कुतस्ते चेतश्चिन्तय कीर्तय स्वरसने नम्री भवत्वं शिरो हस्तो अञ्जलि सम्पुटं रचयतं वन्दस्वदीर्घं वपु आत्मन् संश्रय पुण्डरीकनयनं नागाचलेन्द्रस्थितं धन्यं पुण्यतमं तदेव परमं दैवं हि सत्सिद्धये ಶೃಣ್ವನ್ ಜನಾರ್ದನ ಕಥಾ ಗುಣಕೀರ್ತನಾನಿ ದೇಹೇನ ಯಸ್ಯ ಪುಲಕೋದ್ಗಮ ರೋಮ ರಾಜೀ ನೋತ್ಪದ್ಯತೆ ನಯನಯೋರ್ವಿಮಲಂಬುಮಾಲಾ ಧಿಕ್ತಸ್ಯ ಜೀವಿತಮಹೋ ಪುರುಷಾದಮಸ್ಯ ಅಂಧಸ್ಯ ಮೇರಿತ ವಿವೇಕ ಮಹಾದನಸ್ಯ ಚೌರೈ ಪ್ರಭೋ ಬಲಿಭಿರಿಂದ್ರಿಯ ನಾಮಧೇಯೇ ಮೋಹಾಂಧಕೂಪಕುಹರೇ ವಿನಿಪಾತಿತಸ್ಯ ದೇವೇಶ ದೇಹಿ ಕೃಪಣಸ್ಯ ಕರಾವಲಂಬಂ ಇದಂ ಶರೀರಂ ಪರಿಣಾಮ ಪೇಶಲಂ ಪತತ್ಯವಶ್ಯಂ ಶತಸಂಧಿ ಜರ್ಜರಂ ಕಿಮೌಷಧಂ ಪೃಚ್ಛಸಿ ಮೂಢ ದುರ್ಮತೆ ನಿರಾಮಯಂ ಕೃಷ್ಣರಸಾಯಣಂ ಪಿಬ ಆಶ್ಚರ್ಯದೇತರ್ಹಿ ಮನುಷ್ಯ ಲೋಕೇ ಸುಧಾಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ವಿಷಂ ಪಿಬಂತಿ ನಾಮಾನಿ ನಾರಾಯಣ ಗೋಚರಾಣಿ ತ್ಯಕ್ತ್ವಾನ್ಯವಾಚ ಕುಹಕಾ ಪಠಂತಿ ತ್ಯಜಂತು ಬಾಂಧವಾ ಸರ್ವೇ ನಿಂದಂತು ಗುರವೋ ಜನಾ ತಥಾಪಿ ಪರಮಾನಂದೋ ಗೋವಿಂದೋ ಮಮ ಜೀವನಂ ಸತ್ಯಂ ಬ್ರವೀಮಿ ಮನುಜಾ ಸ್ವಯಮೂರ್ಧ್ವಬಾಹೋ ಯೋ ಯೋ ಮುಕುಂದ ನರಸಿಂಹ ಜನಾರ್ದನೇತಿ ಜೀವೋ ಜಪತ್ಯನುದಿನಂ ಮರಣೇರಣೇವಾ ಪಾಷಾಣಕಾಷ್ಠಸದೃಶಾಯ ದದಾತ್ಯಭೀಷ್ಟಂ ನಾರಾಯಣಾಯ ನಾಮ ಇತಿ ಅಮುಮೇವ ಮಂತ್ರಂ ಸಂಸಾರ ಘೋರ ವಿಷ ನಿರ್ಹರಣಾಯ ನಿತ್ಯಂ ಶೃಣ್ವಂತು ಭವ್ಯಮತಯೋ ಯತಯೋನುರಾಗಾ ಉಚ್ಚೈಸ್ತರಂ ಉಪದಿಶಾಮ್ಯಹಮೂರ್ಧ್ವಬಾಹೋ ಚಿತ್ತಂ ನೈವ ನಿವರ್ತತೆ ಕ್ಷಣಮಪಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪಾದಾಂಬುಜಾಂ ನಿಂದಂತು ಪ್ರಿಯ ಬಾಂಧವಾ ಗುರುಜನಾ ಗೃಣಂತು ಮುಂಚಂತು ವಾ ದುರ್ವಾದಂ ಪರಿಘೋಷಯಂತು ಮನುಜಾ ವಂಶೇ ಕಲಂಕೇಸ್ತು ವಾ ತಾದೃಕ್ ಪ್ರೇಮಧರಾನುರಾಗ ಮಧುನಾ ಮತ್ತಾಯಮಾನಂ ತು ಮೇ ಕೃಷ್ಣೋ ರಕ್ಷತು ನೋ ಜಗತ್ರಯ ಗುರೋ ಕೃಷ್ಣಂ ನಮತ್ವಂ ಸದಾ ಕೃಷ್ಣೇನಾಖಿಲ ಶತ್ರವೋ ವಿನಿಹತ ಕೃಷ್ಣಾಯ ತಸ್ಮೈ ನಮಃ ಕೃಷ್ಣಾತ್ ಏವ ಸಮುತ್ಥಿತಾಂ ಜಗದಿದಂ ಕೃಷ್ಣಸ್ಯ ದಾಸೋಸ್ಮ್ಯಹಂ ಕೃಷ್ಣೇ ತಿಷ್ಠತಿ ವಿಶ್ವಮೇತದಖಿಲಂ ಹೇ ಕೃಷ್ಣ ರಕ್ಷಸ್ವ ಮಾ ಹೇ ಗೋಪಾಲಕ ಹೇ ಕೃಪಾ ಜಲನಿಧೇ ಹೇ ಸಿಂಧು ಕನ್ಯಾಪತೆ ಹೇ ಕಂಸಾಂತಕ ಹೇ ಗಜೇಂದ್ರ ಕರುಣಾ ಪಾರೀಣ ಹೇ ಮಾಧವ ಹೇ ರಾಮಾನುಜ ಹೇ ಜಗತ್ರಯ ಗುರೋ ಹೇ ಪುಂಡರೀಕಾಕ್ಷಮಾಂ ಹೇ ಗೋಪೀ ಜನನಾಥ ಪಾಲಯ ಪರಂ जानामि न त्वां विना दारावारा करवरसुता ते तनुजो विरिञ्चिरि स्तोता वेदा तव सुरगणा भृत्यवर्ग प्रसादः मुक्ति माया जगत विलकं तावकी देवकी ते माता मित्रं बलरिपुसुतास्तत्त्वमन्यं न जाने प्रणाममीशस्य शिरःफलं विदुः तदर्चनं पाणिफलं दिवौकसा मनःफलं तद्गुणतत्त्वचिन्तनम् वच फलं तद्गुणकीर्तनं बुधा श्रीमन्नाम प्रोच्य नारायणाख्यं केना प्रपूर्वाञ्चितं पापिनोऽपि हानः पूर्वं वाक् प्रवृतं न तस्मिं तेन प्राप्तं गर्भवासादिदुःखम् ध्यायन्ति ये विष्णुमनन्तमव्ययम् हृत्पद्ममध्ये सततं व्यवस्थितम् समाहितानां सतताभयप्रदम् ते यान्ति सिद्धिं परमां तु वैष्णवीम् तत्त्वं प्रसीद भगवन् कुरु मय्यनाथे विष्णो कृपां परमकारुणिकखलु त्वं संसारसागरनिमग्नमनन्तदीनम् उद्धर्तुमर्हसि हरे पुरुषोत्तमोऽसि क्षीरसागरतरङ्गशिकारा सारतारकितचारुमूर्तये भोगी भोगशयनीयशायिने माधवाय मधुविद्विष्ये नमः अलमलमलमेका प्राणिनां पातकानां निरशनविषये कृष्ण कृष्णेति वाणी यदि भवति मुकुन्दे भक्तिरानन्दसान्द्रा करतलकलिता सा मोक्षसाम्राज्यलक्ष्मीः यस्य प्रियो श्रुतिधरो कविलो कवीरो मित्रो द्विजन्मवरपद्मशरावभूतां तेनाम्बुजाक्षचरणाम्बुजषट्पदेन राज्ञा कृता कृति इयम् कुलशेखरेण मुकुन्दमालां पठतां नराणाम् अशेषसौख्यं लभते न कस्वे समस्तपापक्षयमेत्य देहि प्रयाति विष्णो परमं पदं ता प्रयाति विष्णो परमं पदं ता प्रयाति विष्णो परमं पदं ता
मुकुंदमाला स्तोत्र महान राजा कुलशेखर अलवार द्वारा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण को अर्पित किए गए सबसे प्रसिद्ध महिमा गानों में से एक है। मुकुंदमाला स्तोत्र सत्य शाश्वत वाणी है और एक शुद्ध भक्त के हृदय की अभिव्यक्ति है। यह स्तोत्र सभी जीवात्माओं को अत्यंत निष्ठापूर्वक आत्मसमर्पण करने के लिए प्रेरित करता है। यही समय है जब हमें पूर्ण रूप से भगवान मुकुंद के लिए जीवन समर्पित कर देना चाहिए। कृपया अपने आप को बिना रोके पूरी तरह से भगवान मुकुंद की सेवा में समर्पित हो जाइए। महाराज कुलशेखर विनम्र प्रार्थना करते हैं कि हे भगवान, अभी मेरा मन आपके चरणों में स्थिर है और मैं पूर्ण रूप से स्वस्थ अवस्था में हूँ और इसलिए अभी अपना शरीर छोड़ने के लिए तैयार हूँ। कहीं ऐसा न हो कि जैसे ही मृत्यु आए और किसी भी कारण से मैं आपका स्मरण नहीं कर पाऊँ। यहाँ महाराज हमें जन्म और मृत्यु के रोग के लिए सरल लेकिन गहन उपचार बता रहे हैं। हमारे लिए एकमात्र उपचार है हरिनाम का श्रवण और भगवान मुकुंद के पवित्र नामों का जप करना। राजा कुलशेखर अलवार का सभी जीवों से निवेदन है कि इस पवित्र नाम के अमृत को पिए और निश्चिंत रहे कि भगवान मुकुंद सभी के लिए सदैव सुलभ है।
ऐसे ही और भक्तिमय कार्यक्रमों के लिए देखिए हरे कृष्णा टेलीविजन। और इसे प्राप्त करने के लिए आप अपने केबल अथवा डीटीएच ऑपरेटर से संपर्क करें तथा और अधिक जानकारी के लिए आज ही डायल करें 7666-839-839।